कथा एका शिक्षण तपस्वीची। ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक ज्येष्ठ शिक्षण तपस्वी आप्पा पेंडसे यांच्या प्रेरक विचारांचं दर्शन आपण घेत आहोत। ते सांगतात, अनेक देशांमध्ये क्रांती होते, पण क्रांतीबरोबर उद्याची नवीन रचना कशी झाली पाहिजे या संबंधीचा विचार आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारं कौशल्य आणि शहाणपण असलेल्या माणसांची संघटना करायला लागते। हिंदुस्थानचे प्रश्न वेगळ्या प्रकारचे आहेत। हरिहर बुक्क यांनी साम्राज्य उभं केलं ते केवळ सैन्याच्या बळावर नव्हे, सायण माधव हे त्यांचे गुरु आणि अमात्य होते। त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानांचा प्रभाव पुन्हा निर्माण केला, त्यामुळे हतबल झालेल्या दक्षिण भारतीयांचं स्वत्व त्यांनी जागं केलं, त्यातून विजयनगरच्या साम्राज्याची शक्ती उभी राहिली। महाराष्ट्रातही वारकरी संप्रदायाने भक्तीतून शक्ती उभी केली। ज्ञानेश्वर महाराजांच्या कानावर उत्तर भारतातील आक्रमकांच्या अत्याचारांच्या वार्ता येत होत्या। त्यांनी अध्यात्माच्या आधारावर लोकसंघटन केलं। लाखो लोक पंढरीला जाऊ लागले, त्यात 18 पगड जातीचे संत होते। जातीभेदांचे प्रश्न विरून जातील अशी संघटना त्यांनी केली। तिचा लाभ श्री शिवछत्रपतींना स्वराज्य संस्थापना करताना झाला। ज्ञानदेव आणि नामदेव उत्तरेत यात्रेच्या निमित्ताने फिरले। पंजाबची स्थिती त्या दोघांनी पाहिली असेल। उभयतांमध्ये काय बोलणं झालं हे आपल्याला माहिती नाही, पण शक्य आहे की ज्ञानदेव नामदेवांना म्हणाले असतील, बघ रे बाबा, सगळी मनं कशी जळून गेली आहेत, जातोस का, राहतोस का पंजाबात, तिथे जाऊन तू काम कर। नामदेव म्हणाले असतील, ठीक आहे, जाईन मी। नामदेव पंजाबात गेले। भक्तिमार्ग, अध्यात्मविचार, पूजापाठ हे सर्व बरोबर घेऊन गेले, तिथे त्याचा प्रसार केला। भक्तिमार्ग ही एक अलौकिक गंमत आहे, ती एक फार मोठी शक्ती आहे। मागे पुढे विठ्ठल भरला, रिता ठाव नाही उरला, असं अद्वैत जाणून मूर्तीची पूजा करायची। परंतु मूर्तीपुरताच विठ्ठल नाही हे अनुभवायचं, जाणायचं, असा हा भक्तिमार्ग। याला कोणी दुबळा समजू नये, कारण तुकाराम महाराज म्हणाले आहेत, दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे। अशा अध्यात्माचं सिंचन नामदेवांनी पंजाबात केलं। पिढ्यांमागून पिढ्या गेल्या, कबीर जन्माला आले, नानक जन्माला आले। नानकांची शबद भजन वाचताना मन भरून येतं। गुरु नानकांपासून बंदा बैरागी यांच्यापर्यंत शक्तिशाली भक्तिमार्गी भारतीयत्व तेजाने तळपत होतं। बंगालमध्ये क्रांतिकारक जन्माला आले याचं कारण काय? आधी चैतन्य प्रभूंनी अध्यात्म सिंचन केलेली ही भूमी, रामकृष्ण आणि विवेकानंद हे चैतन्य प्रभूंचा वारसा घेऊन उभे राहिले। त्या भक्तिपूर्ण मधुर अद्वैत सिद्धांतापुढे जग नतमस्तक झालं। बंकिमचंद्रांच्या आनंदमठ कादंबरीत संन्याशांची संघटना आहे। एक उठतो, दुसरा उठतो, तिसरा उठतो, इंग्रजांना देशाबाहेर काढण्याच्या शपथा ते घेतात। ते वाचून त्या वातावरणातून बंगाली क्रांतिकारक तयार झाले। त्यांनी इंग्रजांशी जबरदस्त टक्कर घेतली। काय दिसतं या सगळ्यातून? भक्तीचे नदच्या नद इथे वाहिले पाहिजेत। कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचे वेगवान प्रवाह निर्माण केले पाहिजेत, त्यामुळे माणसांची जीवनं पालटतील। बुद्धिवादाने माणसाचं जीवन पालटत नाही, त्याला ओलावा लागतो जिव्हाळा लागतो, भक्ती लागते आणि भावना लागते. नचिकेत्यासारखी श्रद्धा असू द्या. जो जशी श्रद्धा ठेवतो तसा तो होतो. आपण ऋषी आहोत अशी श्रद्धा ठेवलीत तर तुम्ही ऋषी व्हाल. प्राचीन काळी अनेक ऋषी होऊन गेले, भविष्य काळात शेकडो ऋषी तयार होतील, यावर आपण श्रद्धा ठेवा असं विवेकानंदांनी सांगितलं आहे. हृदयात श्रद्धा असेल तर कृतीला प्रारंभ होतो. आपल्या हातून कृती का होत नाही? आपल्याला कार्याचं वेळ का लागत नाही? 12, 14, 16, 18 तास आपण काम करू असं का वाटत नाही? कारण आमची श्रद्धा नाही, आमचं चिंतन नाही, आमचं तप नाही. आम्ही अध्यात्म नुसतं वाचलं आहे, आम्ही अध्यात्म जगतच नाही. नामदेव एकटे पंजाबात गेले, त्यांनी कसं काम केलं असेल विचार करा. त्यांनी 25 ठिकाणी गुरुद्वारं उभी केली. कशाच्या बळावर केली? श्रद्धेच्या बळावर केली, उपासनेच्या बळावर केली. उपासनेसाठी लाखो लोकांनी एकत्र यावं. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानताम असे तेजस्वी मंत्र म्हणावेत. अशा सामूहिक उपासनेला बसणाऱ्या कोटी कोटी लोकांचे समुदाय भारतात दिसावेत असं स्वप्न आपल्याला का पडत नाही? महात्माजींनी असं स्वप्न पाहिलं होतं. या देशातल्या द्रष्ट्यांनी अशी स्वप्न पाहिली होती. पण आपल्याला ती दिसत नाहीत कारण आपण ओंडक्याप्रमाणे प्रवाह पतित झालो आहोत. म्हणून प्रवाहाविरुद्ध उभं राहण्याची ताकद आपल्याकडे नाही. आपली निश्चय शक्ती वाढू दे. आपल्या सामूहिक निश्चयातून देशाचं रूप पालटणारी भावात्मक क्रांती घडू दे. अशी क्रांती घडवायची आहे की ज्यामुळे इथला सामान्य माणूस तेजस्वी पुरुषार्थी होईल. या ध्येयाची आपणा सर्वांना आस लागावी एवढीच माझी इच्छा आहे.